नमस्कार, आकाशवाणी पणजी. हांव अक्षता छत्रे तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. भारत आनी नॉर्वे ह्या दोन देशां मदीं तिसरी शिखर परिशद सुरू आसा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांचे वांगडा नॉर्वे, स्वीडन, आयसलँड, डॅनमार्क आनी फिनलँडाचे प्रधानमंत्री ऑस्लो सिटी हॉलांत जावपी शिखर परिशदेंत वांटो घेतात. ऑक्टोबर 2025 सावन वेपार आनी आर्थिक भागीदारी करार म्हळ्यार टेपा लागू जाल्ल्यान ह्या शिखर सभेन वेपार आनी गुंतवणूक हाचे खोल संबंध स्थापन करपाचो यत्न जातलो. हे संबंधान उलयतना प्रधानमंत्री मोदी हांणी सांगले,
एफटा कंट्रीज से भारत में अगले 15 वर्षों में 100 बिलियन डॉलर इन्वेस्टमेंट और 1 मिलियन जॉब्स क्रिएट करने का लक्ष्य है. ये एम्बिशियस टारगेट है लेकिन अचीवेबल है. और भारत में आपके इन्वेस्टमेंट को आउटकम्स में बदलना, मैं आपको विश्वास से कहता हूं, ये हमारी गारंटी है.
मनशाच्या जिविताची आणि भौशीक सुरक्षेची राखण करपाक सर्वोच्च न्यायालयान पयलेच खेपे कुपोषण, मरण येवपी वा धोकादायक आशिल्ल्या भटक्या सोण्यांक इच्छामरण दिवपाक मान्यताय दिल्या. न्यायाधीश विक्रमनाथ, न्यायमूर्ती संदीप मेहता आणि न्यायमूर्ती NNV अंजारिया हांचो समावेश आशिल्ल्या या खंडपीठान देशभरात वाढत आशिल्ल्या भटक्या सोण्यांच्या आकड्याचेर आळाबंदा हाडपाच्या हेतान जायते निर्देश जारी केल्यात. ज्या वाठारांनी भटक्या सुण्यांचो आंकडो भिरांकूळ पावण्यार पावला आणि सुण्यांनी हल्लो केल्यान भौशीक सुरक्षेक धोको निर्माण झाला अशा वाठारांनी नगरपालिका महामंडळा या निर्देशाचो आधार घेऊंक शकता अशें खंडपीठान सांगला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आयज दक्षिण कोरियातल्या सेऊल शारांत 3 दिसांचे अधिकृत भेटीर गेल्यात. सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टान केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग हांणी सांगले,
This visit is particularly significant as it serves as a major milestone that showcases the depth of our bilateral relations. We are delighted that during your recent visit to India, this partnership was upgraded to a strategic partnership. I am confident that our discussions will further strengthen our defense and security cooperation and pave the way for new avenues of collaboration in the years to come.
भारत आणि दक्षिण कोरिया या देशांमध्ये संरक्षण सहकार्य आणि रणनीती भागीदारी आणि घटपूट करप हो या भेटीचा हेत असा. पहिली CAPF DRG जवान आणि छत्तीसगड पोलीस वाठाराची सुरक्षितताय निश्चित करताले. पण आता बस्तर नक्षलमुक्त झाल्यान 200 शिबिरातल्यान सुमार 70 शिबिराचे वीर शहीद गुंडादूर सेवा डेरा अशे रुपांतर करपाचे थारायल्याची माहिती केंद्रीय घरमंत्री अमित शहा हांणी दिल्या. हे रुपांतर करून बस्तारातल्या दरेका आदिवासी भाव भयणीक सरकारी सुविधा दिवप व मुखेल हेत आशिल्ल्याचे घरमंत्र्यांनी सांगला. भारत बांगलादेशाचो दुसरो व्हडलो वेपारी भागीदार झाला आणि अमेरिकेक कायशा अंतरान फाटी सोडला. बांगलादेश सांख्यिकी ब्युरोच्या ताज्या आकड्याप्रमाण फेब्रुवारीन बांगलादेशाच्या वट्ट वेपारान भारताचो वाटो 8.47% असून ताचे मोल 123.28 अब्ज टाका आशिल्ले. अमेरिकेच्या 8.46% वाट्यापरस हे आकडे मातशे चड असा, ज्याचे मोल 123.17 अब्ज टाका आशिल्ले. आता ही एक कळवणी. आकाशवाणी पणजी केंद्राच्या खबरां विभागावरवीं खबरां वाचक तशेंच आणकार पदा खातीर कराराचेर पात्र उमेदवारां कडल्यान अर्ज मागयल्यात. उमेदवार पदवीधर आसप गरजेचे आसा. तांची पिराय 21 ते 50 वर्सां मजगती आसची आनी हे अर्ज करपाची निमाणी तारीख 1 जून 2024 अशी आसा. कोंकणी भाशेचे गिन्यान तशेंच इंग्लीश कोंकणी आनी कोंकणी इंग्लीश आणकार करपाचे कसब तांचे कडेन आसपाक जाय. प्रसारणा खातीर आवाज योग्य आसपाक जाय. इत्सुक उमेदवारांनी थारायल्ली फी भरची आणि ताची पावती जोडून आपलो अर्ज हेड ऑफ RNU आकाशवाणी आल्तिनो पणजी हांका सादर करचो. हवामान. भारतीय हवामान खात्यान फुडले 3 दिसा खातीर राजधानी दिल्लीन उष्णतायेच्या ल्हारांचो येलो अलर्ट जारी केला. IMD म्हणण्याप्रमाण शाराच्या कांय वाठारांनी खर उष्णताय येवपाची शक्यताय आसा. इतले मजगती बिहार, कर्नाटक, उत्तर प्रदेश, केरळ, तामिळनाडू, माहे, लक्षद्वीप, नागालँड, मणिपूर, मिझोरम, त्रिपुरा, उपहिमालयन अस्तंत बंगाल, सिक्कीम, पुडुचेरी, अंदमान आणि निकोबार जुव्यांचेर व्हड पावस पडपाची शक्यताय आसा. खेळ. IPL क्रिकेट सर्तीन आयज राजस्थान रॉयल्स आणि लखनौ सुपर जायंट्स या पंगडां मदीं खेळ जातलो आणि हो खेळ जयपुरांत सांज वेळार 7:30 वरांचेर खेळटले. इतल्यान हे खबरापत्र सोंपलें. आमचें मुखावयलें खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटलें फाल्यां सकाळीं 8:40 मिनटांचेर. नमस्कार.